Priya Bandhu and Bhaginino, Namo Buddhaya. Jai Bheem. Once upon a time. You know what that means? When I say once upon a time, you know what it means. We're not talking about history. I'm telling you a story. Just like your mother and father did when you were very small. Once upon a time. A long time ago. In another planet. In another universe. There was a king. The king's name was Dhammakara. And Dhammakara, he ruled a great empire. And his empire was very peaceful, very happy. And he ruled with great justice. But after some time, he became uneasy. He thought, yes, I'm ruling well. My son can rule.
माझा मुलगा सुद्धा राज्य चालू शकतो.
I want to know what my life means.
आणि तो विचार करतो की आता मला हे जाणून घ्यायचं आहे की माझं जीवन अर्थपूर्ण कसं असेल.
Why am I alive?
मी का जिवंत आहे.
What is the purpose of my existence?
माझ्या अस्तित्वाचा हेतू काय आहे.
So Dhammakara, he did what people do.
आणि धम्माकराने तेच केलं जे लोक करतात.
He left behind his kingdom.
त्याने आपलं राज्य सोडलं.
He left behind his palace. Left behind all his wealth. And he went off into the jungle. He put on the orange robes of a bhikshu. And he tried to practice Dhamma. But he couldn't find the way. He couldn't see what he was supposed to be doing. He tried this way. He tried that way. Ikkadi, dikkadi. But he couldn't find the way. Then one day, he met a great teacher. And this was the Buddha, Lokeshvara Raja. And as soon as he saw Lokeshvara Raja, he felt deeply inspired. Just seeing Lokeshvara Raja, he felt, I want to be like him. Whatever he has achieved, I want to achieve. So Lokeshvara Raja, he entered into communication with Dhammakara. And Lokeshvara Raja said to Dhammakara, what do you see? And Dhammakara said, I seek whatever you have found. I want to be like you. So Lokeshvara Raja said, if you want to be like me, you need to renounce everything. You must leave behind attachment to I. And you must live to serve all beings. You must create the conditions for many, many people to gain freedom. So Dhammakara said, yes, This is what I want to do. He said, teach me how to do this. So first, Lokeshvara Raja said, let me show you all the Buddhas in the universe. Don't forget, we're in the land of once upon a time. So Lokeshvara Raja just took Dharmakara to one universe, then to another universe. In each universe he saw a Buddha teaching. According to later Buddhist tradition, throughout the universe are many Buddhas. And each Buddha in his universe lifts people up. He creates the conditions for them to gain freedom. So Lokeshvara Raja showed the Bodhisattva, now the Bodhisattva Dharmakara, what Buddhas do. He said, over countless lifetimes, Bodhisattvas prepare themselves to become Buddhas. They practice the Dharma life by life. They develop the paramitas. You know, Baba Sahib writes about those in the Buddha and his Dhamma. Life by life, they develop one virtue. They practice dana for one lifetime. And they practice dana in a big way. They practice Shila. They practice Shila completely for one lifetime. They practice Kshanti for one lifetime. And so on. You can look it up in the Buddha and his Dhamma. So they're preparing themselves to be a Buddha. And then one day when they're fully prepared, they create a Buddha land. And anybody in that land is lifted up by their influence. Dharmakara was deeply inspired. He said, I'm going to do this. So Lokeshvara Raja said to him, the Buddha Lokeshvara Raja said to him, this is very, very difficult. He said, it's like trying to empty the ocean. Are you ready for that? And Dharmakara said, yes, I am ready. Because if you take a spoon and you just take one spoonful of water out every year, one day the ocean will be empty. And I will work in that way, lifetime by lifetime. And I want to create a world, a Buddha field, that is very special. I want to create a Buddha field that anybody can enter. He said, if anybody just says my name, they will be born in that land. The text says, if they say it 10 times, they'll be reborn in my land.
आणि हे सूत्र असं सांगतं किंवा हे पुस्तक असं सांगतं की केवळ 10 वेळा जरी त्यांनी त्यांचं नाव घेतलं तरी देखील ते त्या भूमीमध्ये जन्म घेतले.
When he becomes a Buddha, his name will be the Buddha Amitabha.
आणि जेव्हा ते बुद्ध बनतील अशा प्रकारे जन्म घेतल्यानंतर तेव्हा त्या बुद्धाचं नाव असणार आहे अमिताभ बुद्ध.
I met Amitabha last night. Not Amitabha Buddha, but Amitabha in the audience here.
Sir, ha, Amitabha Buddha la mi kalatri bhetlo nahi, parantu kal ratri prekshakanmadhe jo Amitabha aahe tyala mi bhetlo.
I don't know, maybe he was Amitabha Buddha, I don't know.
Ha, jo mala bhetla to kadachit Amitabha Buddha pan asu shakto, mala mahit nahi.
But yes, according to this this story, if you just say the name of Amitabha, you will be reborn in his land.
परंतु ह्या गोष्टीनुसार केवळ जर तुम्ही त्यांचं नाव घेतलं तरी देखील तुम्ही अमिताभाच्या ह्या भूमीमध्ये जन्म घेऊ शकता.
And that land is extremely beautiful.
आणि ती जी भूमी आहे ती फारच सुंदर आहे.
There's nothing unpleasant there.
तिथे कुठल्याही प्रकारची वाईट गोष्ट नाहीये, दुःखद गोष्ट नाहीये.
No mosquitoes.
मच्छर नाहीये.
No illnesses.
काही आजार नाहीये.
Nothing unpleasant.
कुठलीही दुःखद गोष्ट तिथे नाहीये.
Everybody appears in a beautiful body.
प्रत्येक जणाचं शरीर जे आहे फार सुंदर आहे.
Yes, you don't have to look at people like Subhuti.
तर तुम्हाला मग त्याच्यासाठी सुबुती सारख्या माणसाकडे बघायची गरज नाही.
Oh, well. Everybody is beautiful when they're born there.
तर तिथे जे कोणी जन्म घेतो तो प्रत्येक जणच फार सुंदर असतो.
And the whole land is it's a wonderful temperature.
आणि त्या भूमीमध्ये सगळीकडे खूप चांगलं तापमान असतं.
इट्स नॉट लाईक इंग्लंड.
ते काही इंग्लंड सारखं असत नाही.
समटाईम्स रेनिंग, समटाईम्स क्लाउडी, अँड देन समटाईम्स रेनिंग अगेन.
तर कधी पाऊस पडत असतो, कधी ढगाळलेलं असतं, कधी पाऊस पडतो पुन्हा ढगाळलेलं.
इन इंग्लंड वी हॅव अ मॉन्सून विच बिगिन्स ऑन द 1st of December, 1st of January, अँड एंड्स ऑन द 31st of December.
तर आमच्या इंग्लंडमध्ये पावसाचा सीझन जो आहे तो 1 जानेवारीला सुरू होतो आणि 31 डिसेंबरला संपतो.
बट दिस प्युअर लँड, दिस बुद्ध लँड इज नॉट लाईक दॅट.
परंतु ही जी शुद्ध भूमी आहे किंवा बुद्ध भूमी आहे तिच्यामध्ये अशी गोष्ट असत नाही.
द वेदर इज ऑलवेज परफेक्ट.
हे जे वातावरण आहे, हवामान जे आहे ते नेहमीच योग्य असतं, चांगलं असतं.
इट्स नॉट टू कोल्ड, इट्स नॉट टू हॉट.
ते जास्त थंड असत नाही, जास्त गरम सुद्धा असत नाही.
व्हॉटएव्हर यू वॉन्ट जस्ट कम्स.
आणि जे काही ज्या काही गोष्टीची तुमची इच्छा असते ती गोष्ट लगेच येते.
यू थिंक ओ आयड लाईक अ बनाना.
तुम्ही विचार करता की आता मला केळी पाहिजे.
And there is a banana.
आणि लगेच केळी आहे.
You don't even have to look. तुम्हाला
त्याला शोधण्याची सुद्धा गरज नाही.
I'd like some lassi.
समजा मला काही लस्सी पाहिजे.
There's lassi.
आणि लगेच लस्सी येते.
Everything you want is just there automatically.
आणि जी काही तुम्ही गोष्ट इच्छिता ती गोष्ट आपोआपच तिथे असते.
I'd like a bath. There's some hot water.
आणि मला जर अंघोळ करायची असेल तर लगेच गरम पाणी आहे.
And it's extremely beautiful.
आणि फारच सुंदर असं.
ऑल द ट्रीज आर मेड ऑफ ज्युअल्स.
प्रत्येक जे झाड आहे ते रत्नांनी बनलेलं.
इट्स फनी द टेक्स्ट सेज इट्स कम्प्लीटली फ्लॅट.
ही फार विचित्र गोष्ट आहे की ग्रंथ असं सांगतो की संपूर्ण जमीन जी आहे ती अशी सपाट आहे.
आय लाईक अ लिटल बिट ऑफ माउंटेन बट एनीवे अपॅरेंटली इट्स कम्प्लीटली फ्लॅट.
खरं तर मला थोडेसे पर्वत डोंगर वगैरे आवडतात परंतु ती जमीन मात्र सपाट आहे.
व्हेरी क्लीन, व्हेरी प्युअर.
आणि फारच स्वच्छ.
And pure.
आणि शुद्ध आहे.
And that there's no sun.
आणि तिथे सूर्य नाहीये.
Because everything is glowing from within.
कारण प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्या आतूनच प्रकाशित आहे, चमकत आहे.
In this world, the light bounces off us and we see from that reflected light.
आणि खरं तर ह्या जगामध्ये आपल्याकडे प्रकाश आपल्यावर आदळतो आणि त्याच्या प्रक्षेपणामध्ये आपण पाहत असतो.
In that world of dream, if you like, everything is luminous by itself.
तुम्ही असं म्हणू शकता की ह्या जगामध्ये, ह्या स्वप्नाच्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपली स्वतः चमकणारी आहे, प्रकाशमान आहे.
सो यु आर जस्ट बोर्न देयर.
तुम्ही तिथे जन्म घेता.
अपेरेंटली यु आर बोर्न इनसाइड अ लोटस.
असं म्हटलं जातं की तुम्ही एका कमळामध्ये जन्म घेता.
अँड यू कॅन हिअर द साउंड ऑफ द बुद्ध अमिताभ प्रीचिंग द डम्ब.
आणि तुम्ही बुद्ध अमिताभचा जो आवाज आहे, उच्चार आहे तो ऐकता, ते धम्म शिकवत आहे ते तुम्ही ऐकता.
अँड एज यू लिसन टू द बुद्धस वर्ड्स द लोटस ओपन्स.
आणि जसं बुद्धाचे शब्द तुम्ही ऐकायला सुरुवात करता तसं कमळ फुलायला सुरुवात होतं.
दॅट इज द ड्रीम.
आणि हे स्वप्न आहे.
दिस इज द वंडरफुल इमेज, द वंडरफुल ड्रीम that Buddhist tradition brings to us.
आणि बौद्ध परंपरा ही फारच सुंदर अशी प्रतिमा किंवा स्वप्न आपल्यासाठी घेऊन येते.
Yes, it's once upon a time.
परंतु ही गोष्ट कोणे एके काळी आहे.
You know what once upon a time means?
आणि मग कोणे एके काळी याचा काय अर्थ होतो ते तुम्हाला माहिती आहे.
Once upon a time means never.
कोणे एके काळी म्हणजे कधीही नाही.
It means once upon a time in the imagination.
याचा अर्थ असा होतो की आपल्या कल्पनेमध्ये कोणे एके काळी.
It means once upon a time in a poem.
कोणे एके काळी काव्यात्मक स्वरूपात.
Once upon a time in a dream.
कोणे एके काळी स्वप्नांमध्ये.
But it has a deep, deep meaning.
परंतु याला सखोल सखोल असा अर्थ आहे.
Now this vision of Amitabha in his paradise has a very powerful influence on Chinese and Japanese Buddhism.
आणि हा जो दृष्टांत आहे अमिताभच्या आपल्या नंदनवनामधला ह्याचा चायनीज लोकांवर फार मोठा प्रभाव आहे.
You know, you've heard sometimes the Chinese, when they come to Nagaloka or other places, they chant Namo Amitofo.
आणि चायनीज लोक जेव्हा नागलोक मध्ये किंवा इतर ठिकाणी आलेले तुम्ही पाहिले असतील ते मंत्राचं उच्चारण करत असतात नमो अमितोफो.
सो दे सेइंग द नेम ऑफ अमिताभा अमितो फो फो मीन्स बुद्ध.
आणि ते बुद्धाचं नाव घेत असतात अमितो आणि फो म्हणजे बुद्ध.
So that they're saying the name of Amitabha so that it come close to his land.
आणि ते बुद्धाचं नाव यासाठी उच्चारतात कारण जेणेकरून त्यांना त्यांच्या भूमीच्या जवळ जाता येईल.
So this story, this myth, had a huge influence on Buddhist tradition.
आणि बौद्ध परंपरेवर ह्या कथेचा या रहस्याचा फार मोठा प्रभाव आहे.
Now you might say, well, this didn't really exist, science can't find that world.
आणि तुम्ही असं म्हणू शकता की ही गोष्ट काही अस्तित्वात नाहीये, विज्ञान काही ह्या जगाला शोधू शकत नाही.
That's true.
आणि ही गोष्ट सत्य.
Maybe, well, you know, we can't find a spaceship that will find Amitabha's paradise.
आणि अशा प्रकारचे एखादी तबकडी आपण शोधू शकत नाही की जी आपल्याला अमिताभच्या ह्या भूमीला शोधण्यासाठी मदत करेल.
We won't find any archaeological remains of the Buddha Lokeshwara Raja.
आणि बुद्ध लोकेश्वर राजाचं जे काही पुरातत्व विभागाने शोधून काढेल अशा प्रकारचे कुठलेही उत्खनन आपल्याला सापडणार नाही.
But it doesn't matter.
असं जरी असलं तरी काही फरक पडत नाही.
Poetry often tells us more truth than history.
आणि इतिहासापेक्षा नेहमीच काव्य आपल्याला इतिहास कथा अधिक चांगल्या तऱ्हेने सांगते किंवा गोष्ट आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेने सांगते.
A really good novel, a really good story can teach you more about life than a course in psychology.
आणि मानसशास्त्रामधला असणारा एखादा कोर्स जेवढा आपल्याला जीवनाबद्दल शिकवत नाही तेवढा अधिक एखादी कविता पोएट आहे.
A really good novel can tell you more about life than a psychology.
एखादी चांगली कादंबरी आपल्याला हे खूप चांगल्या तऱ्हेने शिकवू शकते.
Yeah, I don't know whether you like novels. There's some very good English novels that I know really well.
आणि काही मला माहिती आहे तुम्हाला कादंबऱ्या आवडत की नाही परंतु काही चांगल्या इंग्रजी कादंबऱ्या आहेत ज्या मला चांगल्या माहिती आहेत.
And they're all once upon a time.
आणि त्या प्रत्येक कादंबरी जणू काही एकोणे एके काळी असल्यासारखे आहे.
They're not true stories.
त्या खऱ्या कथा नाही आहेत, गोष्टी नाही आहेत.
But they tell us truth.
परंतु ते सत्य आपल्याला सांगतात.
They tell us truth about the human heart, the human mind.
ते आपल्याला मानवी हृदयाचं मानवी मनाचं जे सत्य आहे ते सांगतात.
They tell us the truth of human relationships.
ते मानवी जो संबंध आहे त्याचं सत्य आपल्याला सांगतात.
You know, take a poem.
कवितेचं उदाहरण घ्या.
You know, you take a famous very simple English poem which says, "My love is like a red, red rose."
आणि अगदी साधी आपण इंग्रजी कविता लिहूया ज्याच्यामध्ये तो म्हटलेला आहे की माझं प्रेम म्हणजे एखाद्या गुलाब लाल लाल गुलाबासारखं आहे.
But she hasn't got petals.
आता ही जी बाई आहे तिला काही पाकळ्या नाही आहेत.
She doesn't smell like a rose.
आणि तिचा सुगंध सुद्धा गुलाबासारखा काही येत नाही.
She doesn't have prickles.
आणि तिला काही काटे पण नाही. They can be.
Yeah, they can. Oh. Mega here, no. But so it's a rupak, huh? It's a metaphor.
Yes.
So it tells you something about how you feel that isn't literal.
तर ही गोष्ट जे तुम्हाला वाटतंय ते सांगण्याचा प्रयत्न करते ती गोष्ट शब्दशः असत नाही.
So once upon a time can tell you more about the truth than history.
आणि म्हणूनच हे अशा प्रकारची गोष्ट किंवा कोणी एके काल सारखी जी बाब आहे ती इतिहास जेवढं सांगते त्याच्यापेक्षा जास्त सत्य आपल्याला सांगतो.
And Baba Sahib himself was very aware of the importance of this.
आणि बाबा साहेब ह्या गोष्टीच्या महत्वाबद्दल फारच जागृत होते.
We have the outline for a book he was going to write on myth and symbol.
आणि एक प्रकारे रहस्य आणि प्रतीकावर एक पुस्तक ते लिहायला जाणार होते. त्या पुस्तकाचं प्रारूप आपल्याकडे आहे.
He knew that it was really important that we had our imaginations open.
त्यांना हे माहित होतं की आपली कल्पनाशक्ती खुली असण्याचं किती महत्व आहे.
So when we hear a story like the one I told you, something happens to us.
आणि म्हणून जी मी कथा तुम्हाला सांगितलेली आहे ती जेव्हा अशी कथा सांगितली जाते तेव्हा आपल्या सोबत काहीतरी घडतं.
We understand something, we see something.
आपण काहीतरी समजतो, काहीतरी आपण पाहू शकतो.
Which we couldn't understand just with ordinary language.
आणि जी गोष्ट सर्वसाधारण अशा भाषेने आपण समजू शकत नाही ती.
So yes, a story tells us more sometimes than history does.
आणि म्हणूनच इतिहास जेवढं काही सांगू शकतो त्याच्यापेक्षा ही गोष्ट किंवा कथा आपल्याला जास्त काही सांगते.
And this is what Baba Sahib is referring to in this last passage from the Buddha and his Dhamma.
आणि याच गोष्टीचा जणू काही संदर्भ बाबासाहेब त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या शेवटच्या उतारामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे.
I told you that these last two passages, the one that we were looking at over the last three days, the one we're looking at tonight, come from an encyclopedia.
आणि मी सांगितलं की मागच्या तीन दिवसामध्ये जो काही उतार आपण पाहिलेला आहे आणि आज रात्री जो उतार आपण पाहायला जाणार आहोत ते दोन्ही उतारे एनसायक्लोपीडिया मधून आलेले आहेत.
They come from an encyclopedia of religion and ethics.
आणि ते धर्म आणि नीतिमत्ता ह्या एनसायक्लोपीडिया मधून ते आलेले आहेत.
And it's called the Hastings Encyclopedia of Religion and Ethics.
आणि ते हेजिंगचं जे एनसायक्लोपीडिया आहे जे नीतिमत्ता आणि धर्मावर आधारित आहे त्यातून आलेलं आहे.
And yes, in that he's quoted the Bodhisattva vows.
ज्याच्यामध्ये त्याने बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत.
And he quotes what I'm talking about tonight, the prayer to be reborn in the land of in his land.
आणि त्याच्या भूमीत जन्म घेण्याची जी प्रतिज्ञा आहे किंवा प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला सुद्धा त्यांनी तिथे कोट केलेला आहे दिलेला आहे.
This text is found in the Chinese.
आणि हा जो ग्रंथ आहे किंवा हा जो उत्तर आहे तुम्हाला चीन मध्ये पाहायला मिळतो.
And it says it purports to be written by the great Indian guru Vasubandhu.
आणि असं म्हटलं जातं की हे जे काही आहे ते महान आचार्य वसुबंधू आहेत त्यांनी लिहिलेलं आहे.
But scholars think that it's almost certainly composed in China, it doesn't come back to India.
आणि परंतु जे जे पंडित आहेत ते असा विचार करतात की निश्चितच ते चायनामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे, ते काही भारतामध्ये लिहिलं गेलेलं नाहीये.
So it's a Chinese composition that Baba Sahib is quoting.
असं आपण म्हणू शकतो की चीन मध्ये लिहिली गेलेली गोष्ट आहे जी बाबासाहेबांनी तिथे दिलेली आहे.
And it's a prayer to be reborn in Amitabha's paradise.
आणि ही जी काव्य आहे ते एक प्रकारे अमिताभाच्या भूमीमध्ये जन्म घेण्याचं नंदनवनामध्ये जन्म घेण्याची प्रार्थना आहे.
His paradise is called Sukhavati.
आणि अमिताभची जे नंदनवन आहे त्याला सुखावती म्हटलं जातं.
Sukhavati of course means the place of happiness.
आणि सुखावतीचा अर्थ होतो आनंदाची जागा, आनंदाचं क्षेत्र.
So let me read you what Baba Sahib has put in the Buddha and his Dhamma.
आणि बाबा साहेबांनी भगवान बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये काय लिहिलेलं आहे ते मला वाचू द्या.
But I hope that you'll have a better idea of what its background is.
आणि मग त्याच्यातून याची पार्श्वभूमी काय आहे याची अधिक चांगली कल्पना तुम्हाला येईल.
I'll read it fully in English and then Yashasagar will read in Marathi.
तर मी पूर्णपणे इंग्रजीमध्ये अगोदर वाचणार आहे त्याच्यानंतर मग मराठीत वाचतो.
My Marathi isn't good enough.
My English is not.
So it's called A Prayer for His Return to His Native Land. O Exalted One, I trust myself wholeheartedly to the Tathagata whose light pervades without any impediment the regions in the ten quarters, and express my earnest desire to be born in thy land. In realizing in vision the appearance of thy land, I know that it surpasses all realms in the threefold existence, that it is like sky, embracing all, vast and spacious, without boundaries, by mercy and compassion in accordance with the righteous way is an outgrowth of the stock of merits accumulated by thee, which are beyond all worldly good. And thy light permeates everywhere, like the mirrors of the sun and the moon. Let me pray that all beings, having been born there, shall proclaim the truth, like Buddha himself. Herewith I write down this essay and utter these verses, and pray that I could see thee, O Buddha, face to face, and that I could, together with all my fellow beings, attain the birth in the land of bliss.
Bhagavan Buddhacha, Swadesh Pratyagamasati Pratma, He Purushottam, Mi Manapasu, Nishtathe Thevto, Tathagatanva, Jacha Prakash Ahe Vyapta, Anikanta, Dasadisha, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो आकाशासम सर्व समावेशक ती अनंत आणि असी सन्मार्गानुसारी तुझी करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ जन्म जन्मांतरीच्या पुण्य संचयाचा परिपाक आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचं रूप दर्पण माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या समर तुझ्या सम करो सत्य घोष हे बुद्धा मी लिहितो आहे इथे हा लेख आणि गातो गाताही तुझे हवे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना अखिल प्राणी मात्रांसहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म
प्राप्त दिस इज बाबा साहेब्स लास्ट मेसेज टू अस दिस इज बाबा साहेब्स लास्ट मेसेज टू अस
हा बाबा साहेबांचा आपल्याला शेवटचा संदेश होता
इट्स व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी हार्टफेल्ट प्रेयर टू बी रीबॉर्न इन द प्रेझेन्स ऑफ द बुद्धा
आणि फारच मजबूत अतिशय हृदयपूर्ण बुद्धाच्या भूमीमध्ये जन्म घेण्याची ही प्रार्थना आहे
एंड यूजिंग दीज वर्ड्स ही इज एक्सप्रेसिंग वी कॅन थिंक हिज ओन फीलिंग्स
आणि आपण असं म्हणू शकतो की ह्या शब्दांचा वापर करून जणू काही बाबासाहेब त्यांची जी काही भावना होती ती अभिव्यक्त करत आहे
इट रियली इज व्हेरी सिग्निफिकंट इनडीड दॅट द होल वर्क एंड्स विथ दिस पॅसेज
आणि ही फारच महत्वपूर्ण गोष्ट आहे की त्यांचं हे सगळं लिखाण जे आहे ह्या उद्धारासहित संपतं
So before I look more closely at what's in these verses, I want to talk a little bit more about what a Buddha field is.
आणि ह्या गाथांना अधिक जवळून पाहण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा हे पाहू इच्छितो की बुद्ध क्षेत्राचा बुद्ध भूमीचा काय अर्थ होतो
I want to talk about how a Buddha creates a world which lifts people up.
आणि कशा प्रकारे बुद्ध अशा प्रकारची भूमी निर्माण करत असतात जिथे लोक प्रेरित होतात
Well, in a way, you already know. We live in the land of several great figures. This center is part of the Triratna Bauddha Mahasangha. This center comes out of the vision of Urgyen Sangrakshita.
तुम्हाला माहिती आहे की हे केंद्र जे आहे भंते संरक्षित उर्गे संरक्षितांच्या दृष्टीतून आलेलं आहे
यू कुड से दॅट दिस इज हिज प्युअर लँड
तुम्ही असं पण म्हणू शकता की ही त्यांची शुद्ध भूमी आहे
हीज क्रिएटेड अ सॉर्ट ऑफ इन्फ्लुएन्स दॅट रेजेस अस ऑल अप
एक प्रकारे अशा प्रकारचा प्रभाव त्यांनी निर्माण केलेला आहे ज्याच्या माध्यमातून आपण सर्वच जण प्रेरित झालेलो आहोत वर आलेलो आहोत
And we all experience it, I think. When you come to a center like this, you find yourself uplifted. I've seen that in many of our centers all over the world. People come into a certain influence. And immediately it's easier to practice the Dhamma. You experience that particularly when you go on retreat. When you go on a retreat, you find yourself uplifted. It's much easier to make an effort. Don't forget, even in Amitabha's Sukhavati, you still have to make an effort. He creates the conditions in which it's easy for you to do it. But you have to make the effort. So somebody like Bhante Sangharakshita creates the conditions under which we can practice the Dhamma. Quite literally, here now, he is responsible for this situation. Because of him, this situation has come into existence. But then, there's another great figure behind that. Most of you, perhaps all of you, are here because of Dr. Babasaheb Ambedkar. He had a vision. And his vision, with his vision, he was able to lift up crores of people in India. That made it possible for them to live a decent life. That made it possible for them to take responsibility for themselves. Not just to wait for some god to do the work. Literally, he created the conditions, for instance, with a constitution. He created a constitution in which everybody could be a human being. He set up safeguards so that those who had been excluded had a point of entry. And he brought the Dhamma back to India. So we're in his pure land.
Huh?
If he hadn't lived, if he hadn't worked and taught, we couldn't be here. If he hadn't lived and worked, we couldn't be here. But you could even say, behind him, there's the Buddha. If the Buddha hadn't gained enlightenment 2,500 years ago, Babasaheb couldn't have brought the Dhamma. And even though Buddhism died out in India 1,000 years ago, its influence is still there. Anywhere you go in India, if you dig down, there are Buddhist remains. Well, you know that underneath the Babri Masjid, there's supposed to be the Ramjan Bhumi. Actually, Ayodhya was a very important Buddhist center. It's in fact the place where Vasubandhu taught.
Huh?
So I don't know what's underneath there. But we're not going to fight over that. Let other people fight. Let them have what they want.
No?
We know that the real remains are in here. Anywhere you go in India, the Buddha is there under the surface. Much that is best in Indian life is at the back of it is the Buddha. You know, take the Abhangas of Tukaram.
तुम्ही तुकारामांच्या अभंगांचा विचार करा.
I'll just sing. No, I won't sing. You know the Abhangas of Tukaram. I can't understand them properly, but I love them. And I know you Marathi Manus, you love Tukaram. And behind Tukaram, of course, is Buddhism. Because Jnanadeva, he was connected with the Nats. The Nats were connected with the lineage of Buddhist teachers. So Buddhism is there, the Buddhist teaching is there under the surface. We're just bringing it out again. We live in the Buddha's pure land. If the Buddha hadn't lived, life would be unbearable. If the Buddha hadn't lived, Baba Sahib could not have achieved what he did. Sangharakshita couldn't have achieved what he did. These great human beings, they're able to influence those around them. They change the atmosphere. That's the influence they have. I've experienced this very strongly just going to see Urgen Sangharakshita. Sometimes I go and I've got some trouble on my mind, I've got some worry in my mind. And I think, oh, I'll talk to him about that. As soon as I see him, I can't remember what my problem is. Because his mind is so clear, so pure. Just to be in his presence is to be lifted up. If you're at all sensitive, you're lifted up. That's what these great beings do. They create a field of influence. And that field of influence creates the conditions for others to practice the Dhamma. They cannot practice the Dhamma for you. That's a great pity, because if somebody else could practice the Dhamma for you, you could pay them and they could do it. But even a Buddha can't practice the Dhamma for you. It's a shame, I'm afraid, brothers and sisters, we have to do it ourselves. But these great beings, they can create the conditions under which we can practice. They make it possible for us to make an effort. That's what a Buddha field is. That's what a Buddha land is. It's not a heaven world. You know, where you can just relax. It's the best conditions for you to practice the Dhamma. It's like going on a retreat. On the retreat, everything is supporting your effort. If you haven't been on a retreat, please go on one as quickly as possible. You'll experience something you won't be able to experience just coming once a week.
Mm-hmm. घेता येणार नाही.
All the conditions are there for you to make an effort.
तिथे सगळ्या ज्या परिस्थिती असतात त्या तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी उपयुक्त असतात.
Whether you make an effort or not is up to you.
आता तिथे मग तुम्ही प्रयत्न करताय की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे.
But the conditions are there so you can do it.
परंतु परिस्थिती तिथे असते आणि तुम्ही ते करू शकता.
बाबासाहेब created the conditions for you to practice the Dhamma.
बाबासाहेबांनी तुम्हाला धम्माचरण करण्याची परिस्थिती निर्माण केली.
He created a decent life for you.
त्याने एक चांगलं जीवन तुमच्यासाठी निर्माण केलं.
He created conditions under which everybody could be a human being.
आणि त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली जिथे प्रत्येक जण एक मनुष्य असू शकतो, मनुष्य प्राणी असू शकतो.
But then it's up to you.
परंतु आता ही गोष्ट तुमच्यावर अवलंबून आहे.
Again, Sangharakshita created Tri Ratna Bauddha Mahasangha. And in that we have the institutions, we have the conditions for practicing. But whether we do or not is up to us. Baba Sahib can't do it for us.
बाबासाहेब आपल्यासाठी ते करू शकत नाही.
भंते कांट डू इट फॉर अस.
भंते आपल्यासाठी ते करू शकत नाही.
द बुद्ध कांट डू इट फॉर अस.
बुद्ध आपल्यासाठी ते करू शकत नाही.
बट दे कॅन क्रिएट द कंडिशन्स इन व्हिच इट इज इझियर फॉर अस टू डू इट.
परंतु ते अशी परिस्थिती निर्माण करू शकतात की जिथे आपल्याला हे करणं सोपं होईल.
सो दॅट्स व्हॉट दिस प्रेयर इज अबाउट.
आणि ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना यासाठी आहे.
थ्रू वासुबंधु बाबासाहेब इज प्रेइंग to find himself in the best conditions for practicing the Dhamma.
आणि वसुबंधूंच्या माध्यमातून बाबासाहेब जणू काही प्रार्थना करत आहेत की धर्माचरण करण्यासाठी त्यांना अतिशय चांगली भूमी मिळो किंवा त्याचा शोध घेऊ अशी प्रार्थना ते करत आहेत.
And he wants to bring everybody else with him.
आणि त्याचबरोबर ते इतरांना सुद्धा आपल्या सोबत घेऊ इच्छितात.
So we're all in the best possible conditions for practicing the Dhamma.
जेणेकरून आपण सर्वजण खूप चांगल्या परिस्थितीमध्ये धर्माचरण करण्याच्या अर्थाने असू शकतो.
So I hope you can see what this means.
मला अशी आहे की याचा जो काही अर्थ होतो तो तुम्हाला समजत असेल.
So let's look line by line at the text itself.
आता प्रत्यक्ष त्या गाथेमध्ये जे काही लिहिलेलं आहे एक करून आपण बघूया.
Because it is exceptionally interesting and moving.
फारच अद्वितीय पद्धतीने महत्वाचं आहे आणि फार सद्गतीत करणारं आहे.
So the text begins, O exalted one, I trust myself wholeheartedly to the Tathagata.
ही जी गाथा आहे अशी सुरुवात होते, हे पुरुषोत्तमा, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतांवर.
So पुरुषोत्तम, the highest, the highest being.
सर्वश्रेष्ठ मनुष्य व्यक्ती.
And then I trust myself wholeheartedly to you.
आणि एक प्रकारे मी पूर्ण हृदयानं तुमच्यावर निष्ठा ठेवतो.
I've got complete confidence in you.
मला तुमच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे.
I've got full श्रद्धा in you.
माझ्या तुमच्याबद्दल पूर्ण श्रद्धा आहे.
Now that doesn't mean I've got confidence that you will save me.
अशा प्रकारची ही श्रद्धा नाही की तुम्ही मला वाचवा.
It means I've got confidence that you really are the Buddha.
तर मला याच्यावर श्रद्धा आहे की तुम्ही खरंच बुद्ध आहात.
I've got confidence that when you speak that it's the truth that you speak.
आणि याच्यावर सुद्धा मला श्रद्धा आहे की जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही सत्यच बोलता.
I've got confidence that when you say this is the path, that is the path.
आणि मला याच्यावर सुद्धा श्रद्धा आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणता की हा मार्ग आहे तर तोच मार्ग असतो.
So in these lines Babasaheb through Vasubandhu is expressing his full faith in the Buddha.
आणि वसुबंधूंच्या माध्यमातून जणू काही बाबासाहेब बुद्धामध्ये असणारी त्यांची जी श्रद्धा आहे, पूर्ण जी श्रद्धा आहे ती अभिव्यक्त करत आहे.
Then it says to the Buddha whose light pervades without any impediment the regions in the 10 quarters.
ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशा.
So there's an image,
आता इथे एक प्रतिमा आहे.
An image of light without anything obstructing it.
अशी प्रतिमा आहे की अशा प्रकारचा प्रकाश आहे ज्याला कुठलाही अवरोध नाहीये.
The Buddha is like the sun.
बुद्ध एक प्रकारे सूर्यासारखे आहे.
Just shining the light of truth in all directions.
हा सूर्य सत्यतेचा प्रकाश जो आहे सर्व दिशांमध्ये प्रकाशमान होतो.
Nothing impeding it, nothing stopping it.
कुठलीही गोष्ट त्याला थांबवत नाही, अवरुद्ध करत नाही.
Just light, the light of truth.
केवळ प्रकाश आहे, सत्याचा प्रकाश आहे.
Of course light is contrasted with dark.
प्रकाश जो आहे तो अंधाराच्या विरोधात आहे.
व्हॉट इज डार्कनेस?
मग अंधार काय आहे?
डार्कनेस इज इग्नोरन्स.
अंधार म्हणजे अज्ञान आहे.
व्हेन इट्स डार्क यू डोंट नो व्हॉट्स देयर.
जेव्हा अंधार असतो तिथे काय आहे आपल्याला दिसत कळत.
यू थिंक समथिंग्स देयर बट इट्स नॉट देयर.
तुम्हाला असं वाटतं की तिथे काहीतरी आहे परंतु ते तिथे असत नाही.
यू थिंक देयर इज नथिंग देयर व्हेन देयर इज समथिंग देयर.
तुम्हाला असं वाटतं की काहीच नाही तिथे जेव्हा की तिथे काही असतं.
द लाईट शोज द ट्रूथ.
प्रकाश जो आहे तो सत्य दाखवतो.
सो द लाईट ऑफ द बुद्धा इल्युमिन्स द ट्रूथ एव्हरीवेअर.
तर हा जो प्रकाश आहे बुद्धाचं सत्य जे आहे ते सगळीकडे प्रकाशमान करतं.
And I express my earnest desire to be born in thy land.
आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची.
So he wants to be reborn in the land of the truth.
आणि त्यांना सत्याच्या ह्या भूमीमध्ये पुनर्जन्म घ्यायचा आहे, पुन्हा यायचा.
And yes, he says earnestly, strongly,
अतिशय
sincerely,
निग्रही अति प्रामाणिक अशी इच्छा.
He wants to find himself in the land of the Buddha.
एक प्रकारे त्यांना गलुके बुद्धाची भूमी पाहिजे आहे.
Because then you can really practice the Dhamma.
जेणेकरून ते अधिक चांगल्या तऱ्हेने धम्माचा, खऱ्या अर्थाने धम्माचं आचरण करू शकते.
In realizing in vision the appearance of thy land, I know that it surpasses all realms in a threefold existence.
मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमी तिची श्रेष्ठता जाणतो.
The land of the Dhamma is the most beautiful that can be.
तर धम्माची भूमी जी आहे ती सर्वात सुंदर आहे, जेवढी सुंदर असू शकते तेवढी सुंदर आहे.
When the light of the truth is shining, there's nothing but beauty.
आणि जेव्हा धर्माचं सत्य अशा प्रकारे प्रकाशमान होतं तेव्हा दुसरं तिसरं काही नसतं, तर केवळ सुंदरता असते.
There's nothing more wonderful.
त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही.
It is like the sky embracing all.
आकाशा समान सर्व समावेशक ती.
Vast and spacious without boundaries.
अनंत आणि असीम.
The sky has no limits.
जसं आकाशाला कुठल्याही प्रकारची मर्यादा असत नाही.
The sky covers everything.
आकाश सर्व गोष्टींना व्याप्त.
The sky doesn't say only these people, not those people.
आकाश असं म्हणत नाही की हेच लोक केवळ ते लोक नाही.
The sky covers all.
आकाश प्रत्येक गोष्टीला व्याप्त.
And the sky is without boundaries, without limits.
आणि आकाश कुठल्याही प्रकारच्या मर्यादेशिवाय आहे, कुठल्याही प्रकारच्या सीमेशिवाय आहे.
And then thy mercy and compassion, your karuna and maitri, come from your righteous practice, your shila. And they come from the stock of merit that you've accumulated.
आणि ही जी गोष्ट आहे की तुम्ही जे काही पुण्य संपादन केलेलं आहे, गुणांचा संचय केलेला आहे, त्या गोष्टीच्या माध्यमातून ती येते.
When you act skillfully, you begin to develop your personality.
जेव्हा तुम्ही कुशलतेने, सकारात्मकतेने वागायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते विकसित करता.
And you begin to have a sort of glow to you.
आणि एक प्रकारे तुमचा प्रकाश एक प्रकारे स्वतःसाठी निर्माण व्हायला सुरुवात.
You begin to affect those who come in contact with you in a very positive way.
आणि जे लोक तुमच्या संपर्कात येतात त्यांच्यावर तुम्ही परिणाम करायला सुरुवात करता.
When you meet a good person, you feel it.
जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांना भेटता तेव्हा तो अनुभव तुम्ही घेता.
That's their merit.
कारण हे जणू काही त्यांचं पुण्य असतं.
And your light permeates everywhere like the mirrors of the sun and the moon.
Yes. आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचं रूप दर्पण.
So let me pray that all beings having been born there shall proclaim the truth like the Buddha thyself.
माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझा सम करत जय घोष.
So you hope that everybody will come into that world.
तुम्ही अशी इच्छा ठेवता की त्या भूमीमध्ये, त्या जगामध्ये प्रत्येक जणांना यावं.
They will realize the truth of the Dhamma.
आणि त्यांनी सुद्धा धम्माचं जे काही सत्य आहे ते समजावं.
And they will teach it to others.
आणि त्याचबरोबर ते इतरांना सुद्धा त्यांनी शिकवावं.
They will light their candle at the flame of the Buddha.
त्यांचं जे मेणबत्ती आहे ती मेणबत्ती बुद्धाच्या प्रकाशाने ते पेटवतील.
And they will hand that flame on to others.
आणि ते जी ज्योत आहे ती ती इतरांपर्यंत घेऊन जातील.
This is what you hope, what the prayer hopes.
आणि हीच गोष्ट, ही जी प्रार्थना आहे ती आशा ठेवते.
And Vasubandhu says, I'm writing this down and saying these verses so that I can see you face to face, O Buddha.
आणि वसुबंधू इथे मग म्हणतात की मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीते ही तुझे हवे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना.
So can I with all beings enter the Buddha land?
मी सर्व लोकांसमवेत मी बुद्ध भूमीत प्रवेश करू शकतो का?
So what is Baba said? Why has he put this here?
मग बाबासाहेबांनी ही बाब इथे का सांगितलेली आहे?
Why has he put this as the last thing in his whole book?
त्यांच्या संपूर्ण पुस्तकामध्ये ही बाब अगदी शेवटी त्यांनी का ठेवलेली आहे?
This book that was on his bedside table when he died.
जेव्हा ते त्यांचा महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांच्या उशाला हे पुस्तक होतं.
Why did he put that there?
त्यांनी ही गोष्ट तिथे का ठेवलेली आहे?
These are in effect his last words to us.
एका अर्थाने त्यांचे हे शेवटचे शब्द आहेत आपल्यासाठी.
It's him taking his bodhisattva vow.
जणू काही ते स्वतः त्यांची स्वतःची बोधिसत्वाची प्रतिज्ञा घेतात.
It's him committing himself to trying to create in India, in this world, a pure land.
एक प्रकारे जणू काही भारतामध्ये या संपूर्ण जगामध्ये शुद्ध भूमी निर्माण करण्याची जणू काही ते प्रतिज्ञा घेत आहेत, प्रतिज्ञाबद्ध होत आहे.
अ प्युअर लँड ऑफ लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रटर्निटी.
ही अशी शुद्ध भूमी जी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची आहे.
ऑफ जेन्युइन डेमोक्रेसी,
एक प्रामाणिक लोकतंत्राची आहे.
डेमोक्रेसी नॉट एज अ वे ऑफ व्होटिंग,
केवळ मत देण्याच्या स्वरूपातली ही लोकशाही नाहीये.
बट डेमोक्रेसी इज अ वे ऑफ वन ह्युमन बीइंग रिलेटिंग टू अनदर विथ रिस्पेक्ट.
तर ही अशा प्रकारची लोकशाही आहे की जिथे एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी आदरानं सन्मानानं वागेल.
बाबा साहेब इज कमिटिंग हिमसेल्फ, आस्किंग अस टू कमिट आवरसेल्व्स टू लिव्हिंग टू क्रिएट such a pure land.
आणि अशा प्रकारची खरच शुद्ध भूमी निर्माण करण्यासाठी बाबासाहेब स्वतः प्रतिज्ञाबद्ध होत आहेत आणि आपल्या सर्वांना प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी सांगत
आहेत. Himself continue.
आणि एक प्रकारे अशा प्रकारची प्रार्थना करतायत की मी सुद्धा हे निरंतर करत राहू.
I don't know whether you find it easy to believe in rebirth or not.
मला माहित नाही की तुम्ही पुनर्भवावर विश्वास ठेवू शकता की नाही.
If you don't, that's okay.
जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर काही हरकत नाही.
But yes, that is a traditional Buddhist belief.
परंतु जे पारंपरिक बौद्ध आहेत ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतात.
And there's even a certain amount of evidence for it.
आणि काही स्वरूपाच्या काही दाखले सुद्धा याचे दिले गेलेले आहेत.
But this is what he's saying.
परंतु बाबासाहेब जणू काही हीच गोष्ट तिथे बोलत आहेत.
May I be reborn in the land of the Buddha.
जणू काही ते म्हणतात की बुद्धाच्या भूमीमध्ये माझा जन्म हो.
May I come to a place where everything supports the Dhamma life.
आणि मी अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये येऊ की जिथे प्रत्येक गोष्ट धम्मजीवनाला मदत करेल, सहकार्य करेल.
This is what we need to commit ourselves to.
आणि ह्याच गोष्टीसाठी आपण सुद्धा आपल्या स्वतःला प्रतिज्ञाबद्ध केलं पाहिजे, बांधून घेतलं पाहिजे.
We need to commit ourselves not only to our own freedom.
आपण केवळ स्वतःच्या विमुक्तीसाठीच प्रतिज्ञाबद्ध होता कामा नये.
But to creating a world in which everybody can grow.
परंतु अशा प्रकारचं विश्व निर्माण करण्यासाठी, जग निर्माण करण्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध असलं पाहिजे जिथे प्रत्येक जण विकसित होऊ शकेल.
We need to join Babasaheb in creating a Buddha land.
एक प्रकारे बुद्ध भूमी निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना आपण सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे.
Where we can see the Buddha.
आणि त्याच्या माध्यमातून आपण बुद्धांना पाहू शकतो.
Yes, but the Buddha is not alive, of course.
निश्चितच बुद्ध काही जिवंत नाही आहे.
But we can feel the presence of the Buddha.
परंतु बुद्धांचं अस्तित्व आपण अनुभवू शकतो.
We can feel the influence of the Buddha.
बुद्धाचा प्रभाव आपण अनुभवू शकतो.
The Buddha is influencing us now.
बुद्ध आता सुद्धा आपल्याला प्रभावित करत आहे.
The Buddha is influencing us through Babasaheb.
बाबासाहेबांच्या माध्यमातून बुद्ध आपल्याला प्रभावित करत आहे.
He is influencing us through Urgen Sangrakshita.
उर्गेन संरक्षितांच्या माध्यमातून ते आपल्याला प्रभावित करत आहे.
So if we can create a world in which the Buddha's influence touches everybody, that is what we want.
आणि खरं तर असं जग निर्माण करू शकलो आपण की जिथे बुद्धाचा प्रभाव प्रत्येकाला स्पर्श करेल, तर तीच गोष्ट आपल्याला हवी आहे.
And this is what Baba Sahib is leaving with us as his last message.
आणि हीच गोष्ट जणू काही बाबासाहेब आपला अखेरचा संदेश म्हणून आपल्याला देऊन जात आहे.
Let us create in this world a Buddha land.
आणि म्हणूनच या जगामध्ये बुद्ध भूमी निर्माण करूया.
Maybe it won't happen in our own lifetimes.
कदाचित आपल्या जीवन कालावधीमध्ये ही गोष्ट घडणार नाही.
Maybe it won't happen in the lifetimes after that.
कदाचित पुढच्या जीवन कालावधीमध्ये सुद्धा ते कदाचित घडणार नाही.
But let us work for it.
परंतु त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया.
Let us work tirelessly for it.
आणि अगदी अविहातपणे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया.
The task that Baba Sahib set us is vast.
आणि जे कार्य बाबासाहेबांनी आपल्यावर ठेवलेलं आहे ते फार मोठं आहे.
It cannot be completed in a single lifetime.
केवळ एकाच जन्मामध्ये ते पूर्ण होऊ शकत नाही.
It cannot be completed by a single individual.
एका व्यक्तीद्वारेही ते पूर्ण होऊ शकत नाही.
It can only be completed when we all practice the Dhamma.
आणि हे तेव्हाच खरे अर्थाने पूर्ण होऊ शकतं जेव्हा आपण प्रत्येकजण धर्माचं आचरण करू.
When we leave ourselves behind.
जेव्हा आपण आपल्या स्वला मागे टाकू.
When we serve the Dhamma.
जेव्हा आपण धर्माची सेवा करू.
When we all serve the Dhamma and serve the Dhamma long enough, a pure land will begin to emerge.
आणि जेव्हा आपण प्रत्येक जण धर्माची सेवा करू आणि पुरेशा लांब कालावधीसाठी सेवा करू तेव्हा निश्चितच अशा प्रकारची शुद्ध भूमी निर्माण होईल.
Now that's a very big vision.
खरंतर हे फार मोठी दृष्टांत आहे, दृष्टी आहे.
The idea of a Buddhist India, even a Buddhist world, is a long, long way away.
खरंतर ही जी कल्पना आहे भारत बौद्धमय बनण्याची किंवा संपूर्ण जग बौद्धमय बनण्याची ही थोडीशी दूर आहे, फार दूर आहे.
But we can work for it right now.
परंतु त्याच्यासाठी मात्र आपण आतापासूनच प्रयत्न करू शकतो.
When we come together in a situation like this, we can create something of a Buddha land.
आणि जेव्हा अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण एकत्र येतो तेव्हा बुद्ध भूमीसारखं काहीतरी आपण निर्माण करतो.
Even here in this Dhamma hall, something of a Buddha land emerges.
आणि निश्चितच ह्या हॉल मध्ये सुद्धा बुद्ध भूमीसारखं काहीतरी निर्माण झालेलं आहे.
We're sitting in the presence of the Buddha.
आपण बुद्धाच्या उपस्थितीत इथे बसलेलो आहोत.
Imaginatively, we're in the presence of the Buddha.
अगदी कल्पनेमध्ये आपण बुद्धाच्या समोर बसलेलो आहोत.
We're turning our minds to the Buddha's Dhamma.
आणि बुद्धाच्या धर्मावर आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत, मन केंद्रित करत आहोत.
And sometimes, from moment to moment, we're in the Buddha land.
आणि हळूहळू क्षण एका क्षणानंतर दुसऱ्या क्षणात हळूहळू बुद्ध भूमीमध्ये जात आहोत.
Something happens between us and this becomes a Buddha land.
असं काहीतरी आपल्यामध्ये घडतं आहे की ज्याच्यामुळे हे बुद्ध भूमी बनतंय.
So when we practice the Dhamma together, when we listen to the Dhamma together, we create this Buddha land.
आणि अशा प्रकारे जेव्हा धम्माचं आचरण आपण एकत्र करतो, धम्म आपण एकत्र ऐकतो तेव्हा आपण बुद्ध भूमी निर्माण करतो.
When we go on retreat, we enter the Buddha land.
जेव्हा आपण शिबिरावर जातो तेव्हा बुद्ध भूमीत आपण प्रवेश करतो.
If we sincerely practice the Dhamma, if we open ourselves up to the Dhamma, a Buddha land comes.
जेव्हा आपण प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करतो, धम्मामध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा निश्चितच धम्मभूमी बुद्ध भूमी निर्माण होते.
But we need to do it not just in the Dhamma hall.
आता केवळ आपण अशा प्रकारच्या धम्म हॉलमध्येच ते करावं असं नाही.
We need to do it not just on retreat.
केवळ ते शिबिरामध्येच आपण करावं असं नाही.
You need to try to do it in your families.
तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
We need to create something of a Buddha land in the family.
आणि बुद्ध भूमी सारखं थोडं तरी का होईना आपण आपल्या कुटुंबामध्ये निर्माण केलं पाहिजे.
There's no point in talking about transforming India when your own family isn't transformed.
आणि संपूर्ण भारत बदलण्याची भाषा करण्यात काहीच अर्थ नाही जेव्हा तुम्ही तुमचं कुटुंब बदलवत नाही.
यु नो, एव्हरीबडी टॉक्स अबाउट लिबर्टी, इक्वालिटी, फ्रटर्निटी.
प्रत्येक जण स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाविषयी बोलत असतो.
व्हॉट हॅपन्स एट होम?
परंतु घरी काय घडत?
Not liberty, equality, fraternity.
आणि तिथे काही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व असत नाही.
वी नीड टू मेक अ बुद्धा लँड एट होम.
आपल्याला आपल्या घरी सुद्धा बुद्ध भूमी बनवली पाहिजे.
Maybe it can't be a full Buddha land.
कदाचित पूर्ण बुद्ध भूमी बनणार नाही.
Because a Buddha land needs a Buddha.
कारण बुद्ध भूमीसाठी बुद्धाची गरज आहे.
But you can have something, some reflection of the Buddha land.
परंतु निश्चितच काही ना काही असं म्हणूया अंश जो आहे तो बुद्ध भूमीचा तिथे असू शकतो.
If you live together in harmony, if you live together on the basis of the precepts, the Buddha is there.
आणि जेव्हा एक सुसंवादाने तुम्ही राहता, शिलांच्या माध्यमातून तुम्ही राहता तेव्हा बुद्ध तिथे असतात.
Whenever we come together, if we relate to each other in as individuals, the Buddha land appears.
आणि जेव्हा कधी तुम्ही एकत्र येता आणि एक दुसऱ्याशी, एक व्यक्ती म्हणून एकमेकांशी व्यवहार करता तेव्हा तिथे बुद्ध येतात.
So we need to work now to create the Buddha land.
आणि म्हणूनच आताच आपल्याला बुद्ध भूमी निर्माण करण्यासाठी कार्य करावं लागेल.
The Buddha has set up the basic conditions.
बुद्धाने ज्या मूलभूत परिस्थिती होत्या त्या निर्माण केलेल्या आहेत.
He's taught us the Dhamma.
त्यांनी आपल्याला धम्म शिकवलेला आहे.
He's shown us the way.
त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे.
He's given us his own influence.
त्यांनी त्यांचा प्रभाव आपल्याला दिलेला आहे.
Great figures like Dr. Babasaheb Ambedkar and our own teacher, re-established those conditions.
आणि ऋषीदास बाबासाहेबांसारखे आपल्या गुरुंसारखे जे महान व्यक्तिरेखा आहेत ते अशा प्रकारची परिस्थिती पुनर्स्थापित करतात.
But we need to work with them.
परंतु आपल्याला त्यांच्या सोबत काम करण्याची आवश्यकता आहे.
This is why Baba Sahib put this at the end of his great work.
आणि याच कारणासाठी त्यांनी हा महान कार्याच्या शेवटी हा उतारा तिथे दिलेला आहे.
If we really want the Buddha land, we will work for it.
आणि जर आपल्याला खरच ही बुद्ध भूमी पाहिजे असेल तर आपल्याला काम करावं लागेल.
If we do want that perfect society, we've got to work for it.
आणि अशा प्रकारे जर परिपूर्ण समाज आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काम करावं लागेल.
This is our Buddhist religion.
हा आपला बौद्ध धर्म आहे.
Baba Sahib said that I've given you a very difficult religion.
Baba Sahibanni sangitlela ahe ki mi tumhala farach katin asa dharma det ahe.
It's a difficult religion because first of all you have to stand alone in order to practice it.
तर हा यासाठी कठीण आहे कारण याचं आचरण करण्यासाठी तुम्हाला एकट्याला उभं ठाकावं लागेल.
Secondly, because you actually have to work.
दुसरी गोष्ट आहे की प्रत्यक्ष तुम्हाला काम करावं लागेल.
You can't just say, oh, save me.
तुम्ही केवळ असं म्हणू शकत नाही की वाचवा.
You have to work.
तुम्हाला काम करावं लागेल.
So Baba Sahib gave us this very difficult religion.
आणि म्हणूनच बाबासाहेबांनी अतिशय कठीण असा धर्म आपल्या धम्म आपल्याला दिलेला आहे.
But that very difficult religion has a very lofty vision of human society.
परंतु हा कठीण धर्म जो आहे ज्याचं मानवी समाजाचं फार विशाल असं दृष्टांत आहे दृष्टी आहे.
If you really want it, you must work for it.
आणि जर खरंच तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागेल.
So brothers and sisters, I ask you to ask yourselves.
आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला विचारतो आहे की तुम्ही स्वतःला विचारा.
Do you want to create the Buddha land?
तुम्ही खरंच बुद्ध भूमी निर्माण करू इच्छिता का?
Do you want it in your own family?
तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये ती निर्माण करू इच्छिता का?
Do you want it in your own locality?
तुमच्या वस्तीमध्ये ती निर्माण करू इच्छिता का?
Do you want it in Pune? Do you want it in Pimpri?
पुण्यात पिंपरीत तुम्हाला ती पाहिजे का?
Do you want it in Shayokasa?
हा त्यांचं जे गाव आहे हंगेरी मध्ये तिथे ते पाहिजे का?
Do you want it in India?
तुम्हाला भारतामध्ये ते पाहिजे.
Do you want it in the world?
तुम्हाला ते जगामध्ये पाहिजे.
If you want that Buddha land, you must work for it.
आणि जर खरंच तुम्हाला ते पाहिजे असेल बुद्ध भूमी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
The Buddha is preaching the Dhamma all the time.
बुद्ध धर्माची शिकवण जी आहे ते सातत्याने देत आहे.
We need to open our ears.
आपल्याला केवळ आपले कान खुले करण्याची गरज आहे.
We need to practice.
आपल्याला आचरण करण्याची गरज आहे.
So do you really want it?
खरंच तुम्हाला ते करायची इच्छा आहे का?
Baba Sahib expresses in these verses very strong longing for that perfect world.
बाबासाहेबांनी ह्या प्रार्थनेमध्ये ह्या परिपूर्ण जगाची जी काही इच्छा आहे ती फार मजबूतीने मांडलेली आहे.
And he longs for it.
आणि खरोखरच ते त्यांना त्याची खूप इच्छा आहे.
And you can be sure that Baba Sahib will work for it.
आणि ह्या गोष्टीची खात्री होती की बाबासाहेब त्यासाठी काम करतील.
If he's been reborn, he'll be working for it now.
आणि जर खरंच त्यांचा पुनर्जन्म झाला तर ते आता सुद्धा काम करतील.
If you believe in that, I'm sure he'll be still working.
आणि जर खरंच याच्यावर तुमचा विश्वास असेल तर ते आताही काम करत असतील.
But what about us?
परंतु आपल्या बाबतीत काय?
We need to take those four bodhisattva vows.
आपल्याला ह्या बोधिसत्वाच्या चार प्रतिज्ञा घेतल्या पाहिजे.
To dedicate ourselves to carrying all beings across.
आणि सर्व व्यक्तींना सर्वांना भवसागर पार नेण्यासाठी आपल्याला आपल्याला समर्पित झालं पाहिजे.
And that means setting ourselves aside.
याचा अर्थ आहे की आपल्या स्वतःला बाजूला ठेवणं.
We need to get rid of the kleshas inside us.
आपल्या आतमधले जे क्लेश आहेत त्याच्यावर मात केली पाहिजे.
We need to do that by practicing the Dhamma.
आणि ते आपण धम्माच्या माध्यमातून करू शकतो.
And we must practice the Dhamma till the very end.
आणि धम्माचं आचरण अगदी आपण शेवटपर्यंत केलं पाहिजे.
So this is what Baba Sahib is asking for of us in these last passages.
आणि ह्या शेवटच्या उत्तरांमध्ये बाबासाहेब जणू काही आपल्याकडून ह्याच गोष्टीची अपेक्षा करत आहेत. तीच गोष्ट आपल्याला विचारत आहे.
And I can see that many of you are very inspired by what Baba Sahib is saying.
आणि मला निश्चित आशा आहे की अनेक लोक जे आहेत बाबासाहेब जे सांगतायत त्याने फार प्रेरित झालेले असतील.
सो आय'ड लाईक यू टू आस्क यू टू रिअली रिफ्लेक्ट ऑन दिस ओव्हर दीज नेक्स्ट डेज.
आणि म्हणून पुढच्या काही दिवसांमध्ये मी खरंच तुम्हाला विचारतो की याच्यावर तुम्ही चिंतन करा.
इफ यू रिअली टू कॅरी दिस आउट यू गॉट टू चेंज युअरसेल्फ.
आणि खरंच हे जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला स्वतःला बदलवलं पाहिजे.
ऑस इज नॉट अ रिलिजन इन व्हिच यू जस्ट फील हॅपी.
आपला धर्म असा धर्म नाही की जिथे केवळ तुम्ही आनंदी राहायचं.
यू हॅव टू वर्क.
तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
सो आय बेग ऑफ यू, आय आस्क ऑफ यू ऑल दॅट यू टेक दिस व्हेरी सिरियसली इनडीड.
खरं तर मी तुम्हाला विनंती करतो की ह्या गोष्टीला तुम्ही खरंच फार गंभीर घ्या आणि कार्य करा.
सो आय एम व्हेरी प्लीज्ड टू हॅव बीन एबल टू शेअर विथ यू एट लीस्ट माय अंडरस्टँडिंग of what Baba Sahib is saying.
आणि मला खरच खूप आनंद होतो की बाबा साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे ते जे मला समजलेलं आहे ते ती समज मी तुमच्या सोबत वाटून घेत आहे.
I just given you a little bit of what it means.
त्याचा काय अर्थ होतो या गोष्टी या बाबी ज्या आहेत अगदी थोड्याशा मी तुम्हाला सांगितलेल्या.
But I hope you found it useful.
आणि आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट उपयुक्त वाटली असेल.
And I hope that we'll meet again soon.
आणि आशा आहे की मी पुन्हा आपण पुन्हा भेटूया.
And we'll continue to explore these wonderful jewels of the Dhamma.
आणि त्याच्यानंतर धम्माचे जे अतिशय सुंदर रोचक असे जे रत्न आहेत त्यांचा आपण पुन्हा शोध घेऊया.
So I want to just thank you all so much for listening to me.
आणि त्यामुळे मला ऐकल्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो.
I don't know whether you realize this but the speaker always gets more from his talk than his hearers.
आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती की नाही मला माहित नाही परंतु जो वक्ता असतो त्यांना त्याच्या प्रवचनापेक्षा श्रोत्यांकडूनच जास्त गोष्टी मिळत असतात.
बिकॉज इन ट्राइंग टू एक्सप्रेस समथिंग टू यू आय हॅव टू अंडरस्टँड इट अ लिटल बिट.
एखादी गोष्ट तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला पहिल्यांदा ती गोष्ट समजावी लागते.
सो थँक यू व्हेरी मच इनडीड फॉर गिव्हिंग मी द चान्स टू डीपन माय अंडरस्टँडिंग ऑफ द धम्म.
आणि म्हणून मला ही संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद देतो की धम्माला अधिक सखोलतेने समजून घेण्याची तुम्ही मला संधी दिली.
एंड आय होप दॅट यू विल ऑल गो आउट and teach the Dhamma yourselves.
आणि मला अशी आशा आहे की जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही स्वतः सुद्धा लोकांना धम्म शिकवा.
Because then we will begin to change this world.
आणि त्यानंतरच मग आपण ह्या जगाला बदलायला सुरुवात केलेली असेल.
धन्यवाद.